नमस्कार सर, मी परांजपे बिल्डर्स मधून अभय बोलतो. सर तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी बघताय का सर परचेस करण्यासाठी? ओके सर, तुम्हाला पुण्यात कुठला एरिया पाहिजे सर सांगू शकता का मला? बघा सर, आमची स्कीम केळशिवापूर पासून आहे सर. केळशिवापूर, धारी, सिंहगड रोड, त्यानंतर सिंहगड रोडला सर आपलं धायरी मांडायचा ब्रिज नाही का सर, आपला धायरी ब्रिज दाखवतो बघा. त्या ब्रिजवर आपण काय करायचं ते आपण सांग सर. त्याचं आमचं मधु कृषी अपार्टमेंट आहे सर. त्यानंतर आमचं अपोजिट पु ल देशपांडे उद्यानाजवळ आहे सिंहगड रोडला, सिटीस्केप. हॅलो, हां बोला. सिटीस्केप नावाचं एक प्रोजेक्ट आहे सर आमचा, पु ल देशपांडे उद्यान आहे सर आपलं सिंहगड रोडला, जयदेव नगर सोसायटीजवळ तिकडे. त्यानंतर करवे रोडला सर, बिहाइंड गरवारे कॉलेज. सर तिकडे तुम्हाला 2 and 3 BHK अपार्टमेंट भेटतील सर. 2 BHK चा कार्पेट एरिया सर तुमचा 750 square feet ते 896 square feet. 3 BHK चा कार्पेट एरिया सर तुम्हाला 1170 square feet. 2 BHK प्राइस तुम्हाला सर 1 crore 3 lakh जाईल सर, 1 crore 3 lakh ते 1 crore 16 lakh. आणि 3 BHK ची प्राइस जाईल सर तुम्हाला 1 crore 76 lakh. सगळं ऑल इन्क्लुझिव्ह सर, एक्सेस काही येणार नाही सर. इथला कुठली काम चार्जेस वगैरे काही लागणार नाही सर, ड्युटी वगैरे. हा, पोझिशन सर याचं जून 2023 मध्ये सर. तुम्हाला साईट बघायला भेटेल सर तिकडं. सॅम्पल फ्लॅट अवेलेबल नाही वाटत तिकडे, कारण ते साईट कन्स्ट्रक्शन चालू आहे सर तिकडं. तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक सर, तुम्ही उद्या जाऊ शकता तर आम्ही उद्या तुम्हाला कॅब वगैरे पण बुक करू शकतो सर. आणि जर तुम्ही उद्या चालेल ना ती कधी, हा या नंबरला फोन केला तर चालेल सर. नाहीतर आता तुम्हाला एक नंबर देतो सर, कस्टमर केअर नंबर सर सपोर्टचा, तर नंबर नाही लागला. चालेल चालेल, मी तुम्हाला टेक्स्ट मेसेज करतो लगेच. ठीक आहे, चालेल, धन्यवाद सर.